श्रीराम करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं हम्बत्वां हनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ताङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानान वचनानुभूति पथिक साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थ चरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमतो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदं उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोधशुचित्व पूर्ण सततं तूर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्वदीनांकितं बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तरी षोडशायात् तरी षोडशाध्याय शेखी तिये समाप्तीचा श्लोकी जो ऐसा निर्णयो निष्टंकी ठेविला देवे जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ। सोळाव्या अध्यायाच्या शेवटी समाप्तीच्या श्लोकाच्या वेळेला भगवंतांनी एक निर्णय सांगितला की शास्त्र हेच प्रमाण आहे, तस्मात शास्त्रम प्रमाणंते, काय करायचं आणि काय करायचं नाही या संबंधीचा निर्णय शास्त्र जसा देईल तसाच घ्यावा असं भगवंतांनी सांगितलं आणि तो मानावा। तेथ अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे जे शास्त्रीविण नसे सुटिका कर्मा। तेव्हा अर्जुन मागच्या वेळेला झालेला आहे बरं का, अर्जुन मनात विचार करू लागला की शास्त्राशिवाय कर्मातून सुटका नाही हे असं कसं काय असू शकेल। तरी तक्षकाची फडे ठाकोनी कई तो मणी काढे कई नाकींचा केशू जोडे सिंहाचीये मग तेणे तो वोविजे तरीच लेणे पाविजे येरवी काय असी जे रिक्तकंठी तैसी शास्त्रांची मोकळी या कई कोण पा वेटाळी एक वाक्यतेच्या फळी पैसी जे कई। शास्त्र विरहित असं जीवन असू शकणार नाही का? आपल्या स्वतःच्या प्रेरणेनी आपण जगत असताना प्रत्येक वेळेला शास्त्राचा आधार काय म्हणून घ्यायचा आणि शास्त्राचा आधार जर घ्यायचा झाला तर शास्त्र माहीत पाहिजे, त्या शास्त्राचा निर्णय करणारी बुद्धी आपल्याजवळ असली पाहिजे। आपल्याजवळ जर ती बुद्धी नसेल तर कोणाकडून समजून घ्यायला पाहिजे, जर कोणाकडून समजून घ्यायचं असेल तर समजून देणारी व्यक्ती उपलब्ध पाहिजे। किती अवघड आहे बर, त्यांनी समजून जर दिलं तर आपल्याला ते पटलं पाहिजे, तो सांगेल तसं वागण्याची प्रेरणा आपल्या ठिकाणीही निपजली पाहिजे। किती गोष्टी आहेत, म्हणून त्याचे तक्षकाची फडे ठाकोनी काही मणी तो काढे, तक्षकाच्या कपाळावरचा मणी काढून आणि सिंहाचा सिंहाच्या नाकातला केस तोडून त्या मण्यामधून ओवायचा आणि त्याचा दागिना करायचा, हे जितकं अवघड तितकं शास्त्र प्रत्येक वेळेला पाहणं आणि त्याप्रमाणे वर्तन करणं हे अवघड असं अर्जुनाच्या मनात यायला लागलं। झालं याही एक वाक्यता आणि एवढं झाल्यानंतर शास्त्र जे सांगतं तसं आपल्याला समजलं नाही तर शास्त्राची आणि आपल्या वर्तनाची परत एक वाक्यता नाहीच, ही अडचण कायमच राहते। बर तशी एक वाक्यता झाली, शास्त्राने सांगितलं तेच आपल्या बुद्धीला जसंच्या तसं समजलं, का लाभे वेळू अनुष्ठिता कैसा पैसारू जीविता येतुला लिया। शास्त्र सांगतात ते जसंच्या तसं एखाद्याच्या बुद्धीला समजलं तरी देखील त्याचं अनुष्ठान करण्यासाठी तसा आचार करण्यासाठी मग जो शास्त्राप्रमाणे वेळ जायला पाहिजे तो तर जायला लागेल, आपल्याला कर्माची किती घाई असते। कर्म करावं त्वरित हातावेगळं करावं, शास्त्रांनी सांगितलेल्या मर्यादेमध्ये जर कर्म करायचं झालं तर एवढा वेळ आपल्यापाशी आहे कुठं असं अर्जुनाच्या मनामध्ये आलं। कैसा पैसारू जीविता येतुला लिया, एका आयुष्यामध्ये किती प्रकारची कर्म करावी लागतात, किती प्रकारची कर्तव्य वाट्याला येतात, या सगळ्याबाबत शास्त्र काय म्हणतं हे कसं समजून घेणार। लहान असताना कोणाचा तरी पुत्र असताना पित्यासंबंधी कर्तव्य, मातेसंबंधी कर्तव्य शास्त्राने सांगितलं तसं, बंधूंसंबंधी कर्तव्य, पुढे पुढच्या वयामध्ये गृहस्थाश्रमाची कर्तव्य, कोणतं कर्म करायचं कोणतं कर्म करायचं नाही यासंबंधीचा शास्त्राचा निर्णय, आणि शास्त्र जर एखादं कर्म करायचं नाही असं सांगत असेल आणि त्याच कर्मात जशी जर पारंगतता असेल तर शास्त्रविरोधी वर्तन घडणार नाही का। आणि शास्त्रे अर्थे देशे काळे या चहूही जे एक फळे तो उपावो के मिळे आघवयांसी। शास्त्राने जसं सांगितलेलं आहे तसं, शास्त्राचा अर्थ आपल्याला जसाच्या तसा कळेल अशा पद्धतीने आणि अनुकूल देश आणि अनुकूल काळ असणं देखील गरजेचं आहे। हे जर मिळालं नाही सर्वांनाच हे कसं काय मिळेल। शास्त्रांनी सांगितलं जीवन कसं असावं, पण जीवन जगण्यासाठी जो विचित्र संघर्ष आहे, मी जेलमध्ये होतो तर त्या जेलमध्ये सदोष मनुष्य हत्या ज्याच्या हातून घडली असा एक कैदी फलटणला ठेवला जात असे आणि तिथून तारखेकरता म्हणून बारामतीला आणायचे। तो आमच्या खोलीत येऊन बसायचा, आमच्याशी गप्पा मारायचा आणि इतकी वर्ष जामीन मिळत नाही खुनाचा आरोप, त्यामुळं खटला उभा राहत नाही, चूक काय तर ते त्यांची जी काय वस्ती असते भटकी जमात त्यांची एक वस्ती होती आणि तिथं कोणीतरी त्याला सांगितलं की तुझ्या भावाला कोण दमदाटी करते, म्हणून तो म्हणाला मी तिरीमिरीत गेलो आणि एक दांडू मारला डोक्यात तर तो माणूस तडफडून गेला। आता अशा प्रकारचा झगडा मारामाऱ्या भांडणं हे ज्या समाजामध्ये आहे त्या समाजामध्ये जर तुमचा जन्म झाला तर शास्त्र पाहायला वेळ कोणाला आहे? अर्जुनाची जी शंका आहे, शास्त्रे अर्थे देशे काळे, त्याच्यावर पोलिसांचाही इतका विश्वास होता, म्हणाला दोनदा पळून गेलो पण कुठूनही पकडून आणतातच. तर कधी कधी इतर खोल्यांना कुलप लावून आणि त्याच्याकडे किल्ल्या देऊन पोलीस चाहत्याला जायचे. जेलमधली गोष्ट सांगतोय, छोटा जेल होता, आमच्या खोल्या उघड्या असत, आम्ही राजबंदी होतो. तेव्हा तो सांगत होता की आता हे काय 11 साडे 11 परत येणार, तेव्हा त्यांना किल्ल्या द्यायच्या आणि आपल्या खोलीत जाऊन झोपायचा, पळून उपयोगच नाही. असं जीवन ज्याच्या वाट्याला आलेलं आहे त्या मनुष्याला गती काय, त्या मनुष्याला शास्त्र कसं कळणार, त्याचा अर्थ कसा त्याच्या बुद्धीत उमजणार. या चहूही जे एक फळे तो उपावो के मिळे आघवयांसी, हा काय सर्वांना उपाय आहे शास्त्राप्रमाणे वर्तन करणं, असं अर्जुन भगवंतांना विचारतो आहे. चूक नाहीये. म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गतीपा. शास्त्रामुळं काही एक सोय आहे हे मान्य करून देखील ज्यांना शास्त्रांचा अर्थ कळत नाही असे मूर्ख याचा अर्थ इतका सौम्य घेऊ की शास्त्र समजेल अशी ज्यांच्या ठिकाणी बुद्धी नाही, पण मुमुक्षू आहे, परमार्थाची प्रेरणा आहे, जीवनाचं उन्नयन घडावं असं वाटतं, त्यांना गती कोणती. हा पुसावया अभिप्रावो जो अर्जुन करी प्रस्तावो, तो 17व्या ठावो अध्याया येथ. याचा अभिप्राय विचारण्यासाठी म्हणून अर्जुन प्रस्तावना पुढच्या श्लोकात करेल. तो 17व्या ठावो अध्याय येथ, तो प्रश्न या इथल्या 17व्या अध्यायात प्रारंभी आलेला आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी सर्व विषयी वितृष्ण श्रीकृष्णांचं वर्णन केलंय. कोणत्याच विषयात ज्याला तृष्णा नाही असे, श्रीकृष्णांचं जीवन जर पाहिलं तर आणि त्या जीवनाचा वरवर अर्थ पाहिला तर सर्व विषयाच्या बाबत तृष्णा असणारा मनुष्य अशी त्यांची ओळख कोणाला तरी लाभेल. आपले आता कोणीतरी म्हटलंच नाही, आपले मोठे नेते आहेत प्रशांत भूषण नावाचे, त्यांना श्रीकृष्ण जशा प्रकारे समजतोय पेपरमध्ये येतंय, ते असं म्हणतात की हा तर सर्व बाबत तृष्णा असणारा मनुष्य आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत, तरी सर्व विषयी वितृष्णू, कोणत्याच विषयात ज्यांना तृष्णा नाही असे, जो सकळ कळी प्रवीणू, सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये जे प्रवीण आहेत असे, कृष्णाही नवल कृष्णू अर्जुनत्वे, जो अर्जुनाचं वर्णन आहे, अर्जुनाचं वर्णन आहे, सर्व विषयांच्या बाबत जो वितृष्ण आहे असा, सकळ कळांमध्ये जो प्रवीण आहे असा, आणि कृष्णाही नवल कृष्णू अर्जुनत्वे जो, आणि अर्जुन या नावानी जरी असला तरी देखील कृष्णालाही नवल वाटावं असा कृष्ण, जे जणू दुसरा कृष्ण. महाभारतामध्ये कृष्ण हा भगवद्गीतेचा प्रवक्ता, ऐतिहासिक राजकारणी पुरुष परमात्मा त्या कृष्णाचं ज्यांना अतिशय आकर्षण वेड निर्माण झालं ते व्यास, ज्यांचं जीवन कृष्णमय झालं, महाभारत लिहिल्यावर व्यासांना व्यासांची शांती ढळली तेव्हा त्यांनी भागवत लिहिलं आणि कृष्णांच्या बाललीलांचं वर्णन केलं. त्यांना कृष्णाबद्दल इतकी प्रेम आणि आस्था निर्माण झाली की पुढे पुढे असं म्हणतात की व्यासांना लोक कृष्ण म्हणायला लागले. आणि अर्जुन आणि कृष्ण यांची जी जवळीक होती, यांची जी मैत्री होती, असं म्हणतात की अर्जुन झोपलेला असताना अर्जुनाच्या केसातून वाहणाऱ्या वाऱ्यातून देखील कृष्ण कृष्ण असा आवाज येत असे. कृष्णाने ज्याला आपल्या अवतार कार्याकरता साधन म्हणून निवडलं तोही कृष्ण या नावाने खरंच ओळखला जात होता. शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू, सुखादी उपकारू जयाची लीला जो प्रज्ञेचा प्रियोत्तमू, ब्रह्मविद्येचा विश्रामू सहचरू मनोधर्मू देवाचा जो, देवांना देखील ज्याला सहचर बनवावं असं वाटलं आणि आपल्या जवळची परमात्मविद्या अध्यात्मविद्या ज्याला सांगावी असं वाटलं असा अर्जुन याचा अभिप्राय विचारण्यासाठी म्हणून प्रस्तावना करतो. अर्जुन उवाच, ये शास्त्र विधी मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. अर्जुनाचा थेट प्रश्न आहे. आधी ज्ञानेश्वर महाराजांनी प्रस्तावना केली त्याप्रमाणे ज्यांना शास्त्र समजत नाही असे तरी, शास्त्राबद्दल अज्ञानी आहेत असे तरी, किंवा शास्त्रापर्यंत पोहोचण्याची देखील गती ज्यांना नाही, संस्कारच नाहीत अशी कित्येक मंडळी, जाणून बुजून ज्यांना शास्त्र नको आहे अशीही मंडळी असतात. शास्त्र आणि विधी म्हणजे शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जीवन जगणं, वेदोक्त कर्म करणं, या दोन्ही गोष्टी टाकून ये शास्त्र विधी मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः. पण ते श्रद्धेनी युक्त असतात, श्रद्धेनी युक्त राहून जे भजन करतात, पण शास्त्रविधीला धरून त्यांचं भजन नसतं. तेषां निष्ठा तू का कृष्ण, त्यांची निष्ठा कोणती आहे कृष्णा? सत्वमाहो रजस्तमः, सत्व सात्विक की राजस की तामस, असा अर्जुनाने प्रश्न विचारला. आपण एक थोडा वेळ शांत बसू. स्वामी जे, स्वामी जे, प्रभु हरि हरि। खर म्हणजे शास्त्र या शब्दाला जो आयाम आहे तो गीता शास्त्र हा आहे, भगवत गीता चाललेली आहे। तसं शास्त्र म्हणून अजून एक अर्थ आहे, तो म्हणजे धर्मशास्त्र किंवा कर्मकांड शास्त्र काय सांगतं त्यालाही एक शास्त्र म्हणण्याचीच रीत आहे। इथं जो प्रश्न विचारलेला आहे तो अशा प्रकारे कर्मकांडात्मक शास्त्राला धरून नाही, हा इथं असणारा प्रश्न हा शुद्ध परमार्थ शास्त्राला अनुलक्षून आहे। पण शुद्ध परमार्थ शास्त्राला अनुसरायचं असं जरी म्हटलं तरी देखील सामान्यतः जनजीवनाकरता एक शास्त्र निर्माण केलं जातं आणि त्या शास्त्राप्रमाणे त्या त्या देशामध्ये राहणारा समाज हा वर्तन करत असतो, त्या त्या शास्त्रांच्या कल्पनांप्रमाणे त्याच्याही कल्पना विकसित झालेल्या असतात, त्यामुळे शास्त्रांप्रमाणे वर्तन ही गोष्ट हळूहळू करून किचकट होत जाते आणि शुद्ध परमार्थ शास्त्र जे आहे त्याच्याऐवजी शास्त्र म्हणून इतर गोष्टीचाच आधार घेण्याची जास्त प्रवृत्ती असते। देसाईंच्या एका मुलांनी खूप केस वाढलेले होते म्हणून शनिवारी कटिंग केली। आता इथं पुण्यात आपल्या इथं रात्री कटिंगला जातात, सकाळी कटिंग, शनिवारी कटिंग, अमावस्येच्या दिवशी कटिंग, त्यामुळे इथं आपल्याला या प्रश्नाचं गांभीर्यच कळणार नाही। पण कोकणात पावससारख्या ठिकाणी आणि त्यावेळेला शनिवारी कटिंग करायची नाही असं कुठून तरी ते शास्त्र म्हणूनच येत राहतं, शनिवार कटिंग करू नको। पण तो कटिंग करून आला, कटिंग करून आला आणि शाळेत गेला तर शाळेत त्याला मुलं चिडवायला लागली की आज तू शनिवार असताना कटिंग केली। घरी आल्यानंतर स्वरूपानंदांना तो म्हणाला की आज मी सकाळी चुकलो, मी जाऊन कटिंग करून आलो, आज शनिवार, गीता चाललीये बर का। तर शनिवारी कटिंग करू नये असं आहे का, तर स्वामीजी म्हणाले की तू शनिवारी कटिंग करून आलास मग जरा आधी तरी विचारायचं असं म्हणाले। मग थोडे थांबले आणि म्हणाले की जो मोठा आहे, भावंडांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि ज्याचा विवाह झालेला आहे अशा दोघांकरता हा नियम जास्त लागू आहे असं स्वरूपानंद म्हणाले। तर तू भावंडांमध्ये सर्वात मोठा नाहीस आणि तुझा विवाहही झालेला नाही, आणि मग स्वामीजींनी त्याला असं हे केलं की आज माझी कटिंग झालेली आहे असं स्वरूपानंद म्हणाले। पण म्हणाले मलाही हा नियम लागू नाही कारण मी मोठा बंधूंमध्ये मोठा नाही आणि माझा विवाह झाला नाही होण्याची कोणती शक्यता नाही। शास्त्र ही जी गोष्ट आहे ती जशी तुम्ही चालवावी तशी चालते आणि शास्त्राच्या बऱ्याच रूढी या कालानुसार बदलत जातात, त्या बदलत बदलत कुठल्या कुठे निघून जातात। म्हणून हे मला कोणी एकानी सांगितलं की या शास्त्राप्रमाणे वर्तन करणं याचा अर्थ पंचांग सांगेल तसं वर्तन करणं, याचा अतिरेक कधी कधी इतक्या टोकाला जातो की कोणता विशिष्ट काळ सांगितलेला आहे हे पाहून आज दाढी करायची नाही असं देखील लोक ठरवायचे त्या काळात। अशुभ काळात शस्त्र चालवायचं नाही म्हणून दाढीही करायची नाही. आता या शास्त्राबद्दल काही नाही इथं सांगितलेलं भगवद्गीतेमध्ये. या शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते यजंते श्रद्धयान्विता. आता तेही श्रद्धेनीच वर्तन करणारे आहेत. कुठच्या परंपरेनी श्रद्धेनी कोणी कर्मकांड म्हणून निर्माण झालेलं तथाकथित शास्त्र आहे ते शास्त्र सोडून एखाद्यानी वर्तन केलं, गीताशास्त्र सोडून एखाद्यानी वर्तन केलं, तर त्याची निष्ठा कोणती? आणि तो श्रद्धावान देखील आहे, तो पूजनही करणारा आहे, त्याची निष्ठा सात्विक का राजस की तामस? असा प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारला. श्रद्धा नाही अशी व्यक्ती सापडणं फार फार मुश्किल. सर्वसाधारणपणाने प्रत्येकाच्या ठिकाणी श्रद्धा ही असतेच. संपूर्ण अश्रद्ध मनुष्य ज्याची कुठं श्रद्धा नाही, देवावर द्या सोडून, पण श्रद्धाच नाही असा मनुष्य नाही. भगवद्गीता पुढे 18व्या अध्यायात श्रद्धामो योयम पुरुषः योयश्रद्ध एव सः. अजिबातच श्रद्धा नाही असं जे जीवन आहे ते जीवन घालवणारा जवळपास कोणी नाही. तरी देखील श्रद्धा ही शास्त्रांवर असते अथवा गुरूंवर असते, सद्गुरूंवर असते. परमार्थामध्ये शास्त्रांवर श्रद्धा म्हणजे गीताशास्त्रावर श्रद्धा, उपनिषदांवर श्रद्धा. जोपर्यंत सद्गुरू भेटत नाहीत तोपर्यंत उपनिषद भगवद्गीता याच्या संबंधीची जी श्रद्धा आहे ही फार मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा सद्गुरू भेटतात तेव्हा सद्गुरूंवर असणारी श्रद्धा. सद्गुरू जर हयात नसतील तरीही सद्गुरूंवर ठेवलेली श्रद्धा, परंपरेवर, गुरु परंपरेवर ठेवलेली श्रद्धा ही सर्व श्रद्धाच. शास्त्र देखील पूर्व गुरूंचं जे प्रतिपादन असतं, पूर्वी होऊन गेलेल्या महात्म्यांनी ज्ञानी पुरुषांनी काढलेले जे उद्गार असतात ते उद्गार नंतर शास्त्र म्हणून जमा होतात. शास्त्र देखील कोणातरी गुरूंचेच उद्गार असतात. म्हणून शास्त्राप्रमाणे चालणं ही श्रद्धा, गुरूंप्रमाणे चालणं ही देखील श्रद्धा. आणि या श्रद्धेच्या दोन्ही प्रकारे शास्त्रांच्या आणि गुरूंच्या, श्रद्धेप्रमाणे चालण्यासाठी निष्ठा ही अतिशय गरजेची आहे. श्रद्धा आणि निष्ठा या दोन गोष्टी आहेत. श्रद्धा असेल तर ती जर उडत उडत असेल तर त्याप्रमाणे आचरण्याची निष्ठा नसेल. श्रद्धा आणि त्या श्रद्धेप्रमाणे संपूर्ण जीवन जगण्याची निष्ठा या दोन गोष्टी परमार्थामध्ये अतिशय आवश्यक आहेत. मध्येच आपण स्वामीजींचं प्रवचन ऐकलं. स्वामीजी म्हणत होते तुमची ध्यानावर किती निष्ठा आहे त्याप्रमाणे तुम्ही ध्यानाला बसणार. तुमची जर 15 मिनिटाची निष्ठा असेल 15 मिनिटं बसणार, तुमची अधिक असेल तर पाऊण तास बसणार, तुमची जर संपूर्ण असेल तर 1.5 तास बसाल, 3 तास बसाल, निष्ठेवरून समजायचं असं स्वामीजी म्हणाले. आठवतंय ना? म्हणून श्रद्धा आणि निष्ठा या दोन गोष्टी बरोबरीनी चालाव्यात. महात्माजींची श्रद्धा होती प्रार्थनेवर, पण त्याप्रमाणे 7 वाजता प्रार्थना करणं हे निष्ठापूर्वक त्यांनी आयुष्यभर सांभाळलं. म्हणून नुसती श्रद्धा उपयोगाची नाही, त्याच्याबरोबर आचरणात्मक निष्ठा ही देखील फार महत्वाची गोष्ट आहे. नुसती श्रद्धा ही एक वेळ आवड असल्यासारखीच गोष्ट राहते. म्हणून कितीतरी जे श्रद्धावान असतात असे निष्ठेनी परमार्थ करताना दिसत नाहीत, त्यांची श्रद्धा असते. साधकांमध्ये देखील पुढे मागे का पडतात? एकतर आकलन, श्रद्धा जरी असली तरी आकलन कमी अधिक असू शकतं, आणि वर्तन करण्याची निष्ठा ही जी गोष्ट आहे तर ती निष्ठा असणं फार गरजेचं राहतं. अजून एक श्रद्धेचा प्रकार आहे तो म्हणजे शास्त्रविहीन श्रद्धा. शास्त्रविहीन श्रद्धा म्हणजे आपल्या मनाला वाटेल तशी श्रद्धा, आपल्या बुद्धीला वाटेल तशी श्रद्धा, अथवा चुकीच्या लोकांनी काही ज्यांना माहीत नाही त्यांच्या प्रभावामुळे निर्माण झालेली श्रद्धा, ही शास्त्रविहीन शास्त्राशी संबंध नसलेली अशी श्रद्धा असते. ही श्रद्धा ही बहुतेक करून अहंकाराकडे देखील घेऊन जाते, कारण स्वबुद्धीनीच ठरवलेलं असतं, स्वमतानी ठरवलेलं असतं, त्याच्यामध्ये अनुसरण्याचा भाव कमी असतो, आपल्याला वाटलं आपण करावं असा भाग असतो. अशा या शास्त्रविहीन श्रद्धेला विशेष करून परमार्थामध्ये फारसं स्थान नाही. ही जी शास्त्रविहीन श्रद्धा आहे ही श्रद्धा तुम्हाला कुठूनच कुठं घेऊन जाऊ शकत नाही. एक श्रद्धा आहे, एक बुद्धी आहे. श्रद्धेच्या डोळ्यांनी म्हणजे हृदयातून पाहणं, श्रद्धेच्या दृष्टीतून पाहणं किंवा बुद्धीच्या दृष्टीतून पाहणं. जर बुद्धी असेल तर श्रद्धेची आवश्यकता नाही. ही विधानं अगदी लक्षपूर्वक ऐका. जर तुमच्याकडे बुद्धी ज्ञान असेल स्वतःचं तर तुम्हाला श्रद्धेची आवश्यकता नाही. कारण ज्याला ज्ञान आहे त्याला गोष्ट स्पष्ट आहे, मग श्रद्धेची गरज नाही, त्याला माहीतच आहे. जसं रामतीर्थांना कोणी विचारलं की परमात्मा आहे अशी तुमची श्रद्धा आहे तर ते म्हणाले श्रद्धा नाही, मला त्याचं ज्ञान आहे. श्रद्धेचा प्रश्नच येत नाही, मला माहिती आहे परमात्मा काय आहे ते मला माहिती आहे असं रामतीर्थ म्हणाले. बुद्धी जर असेल, बुद्धीनी जर समजलं तर श्रद्धेची गरज नाही. पण बुद्धीनी समजणं ही फार कठीण गोष्ट आहे, कारण बुद्धी ही बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या विकारांनी भरलेली असते. विनोबांनी हे जे वेगवेगळ्या विकारांमुळे बुद्धी प्रेरित होते त्याला मत्सरांनी प्रेरित झाली की तीच बुद्धी पण मत्सर बुद्धी होते, दयेनी प्रेरित झाले की ती दया बुद्धी होते. अशा प्रकारे बुद्धी ही वेगळ्या वेगळ्या भावांनी प्रेरित असू शकते. बुद्धीची अतिशय निखळ स्थिती, त्या निखळ स्थितीमध्ये परमात्मज्ञान हे सहज आहे. पण अशी बुद्धी सहसा फार क्वचित कोणाला तरी लाभते, जसं आचार्य असतील शंकराचार्यांना अथवा ज्ञानेश्वर महाराजांना. त्याच्या व्यतिरिक्त एक जी बुद्धी आहे ती बुद्धी म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तपासून घेतो अशा प्रकारची बुद्धी असणारी अशा व्यक्ती मात्र पुष्कळ असतात. त्या तत्व पाहायचं झालं तर स्वबुद्धीचा अभिमान असणाऱ्या व्यक्तीच असतात. बुद्धीच्या कमी अधिकतेचा प्रश्न असतो हे त्यांना समजून सांगण्याची गरज आहे. आईन्स्टाईनची बुद्धी आणि मी बुद्धीच्या कसोटीवर सगळं घासून पाहतो असं म्हणणाऱ्या पुरुषाची बुद्धी, या दोन बुद्धीतच फरक आहे. न्यूटनची बुद्धी आणि आपली बुद्धी या बुद्धीत फरक आहे. हे न समजता मी बुद्धिवादी आहे असं म्हणणं, मी बुद्धिनिष्ठ आहे, परत निष्ठा हा शब्द आला, असं म्हणणं हे जवळपास अहंकारामध्ये जमा होतं. अशा बुद्धीला बऱ्याचदा विकार घेरलेले असतात आणि आपण बुद्धिवादी आहोत अशी या व्यक्तीची श्रद्धा असते. जसं श्रद्धावान आस्तिक व्यक्तीची आपण आस्तिक आहोत अशी श्रद्धा असते, ती बऱ्याच वेळेला बरोबर नसते. वेळ आली की तो आस्तिकही नाही असं लक्षात येतं. तसं हे स्यूडो बुद्धिवादी अशी मंडळी असतात. आपण बुद्धिवादी आहोत अशा श्रद्धेतच सापडलेले असतात असाच त्यांचा निश्चय असतो की आपण बुद्धिवादी आहोत. मध्ये मला कोणीतरी खूप चांगले ग्रहस्थ भेटले, त्यांना मी म्हटलं की तुम्ही समाजवादी आहात का, तर ते म्हणाले की मी समाजवादी नाही पण मला लोक समाजवादी म्हणतात आणि जे खरे समाजवादी आहेत ते मला पारंपरिक म्हणतात असं ते मला म्हणाले. ते म्हणाले मी बुद्धिवादी आहे. म्हटलं आपण बुद्धिवादी आहोत ही देखील श्रद्धाच असते. आपण नास्तिक आहोत ही देखील श्रद्धाच असते, कारण परमेश्वराचं स्वरूप परमेश्वर नाही असं नक्की त्याला कळलेलं नसतं. त्याला फक्त वाटत असतं की आपल्या बुद्धीला समजावं, तुझ्या बुद्धीला जशी ती आहे तशी समजणार नाही. तुमची बुद्धी म्हणजे काही आचार्यांची बुद्धी नाही, ज्ञानोबांची बुद्धी नाही, स्वरूपानंदांची बुद्धी नाही, अशी बुद्धी देखील कमवावी लागते. त्यामुळं या श्लोकातले जे शब्द आहेत ते शब्द समजून घेणं गरजेचं आहे. श्रद्धा हा एक शब्द आहे. ही श्रद्धा शास्त्र विरुद्ध असणं, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याच्या विरुद्ध, शास्त्रविधी मुत्सृज्य शास्त्रविधीला टाकून असलेली श्रद्धा, पण त्या श्रद्धेनी तो पुजणार आहे. म्हणजे मगाच्या कॅटेगरीमधला तो आहे, तो स्वमताच्या श्रद्धेचा आहे. आपण अश्रद्ध आहोत अशा श्रद्धेचा नाही, आपण बुद्धिवादी आहोत अशा श्रद्धेचा नाही. खूप बुद्धिवादी मंडळींशी बोलल्यानंतर त्यांची बुद्धी ज्याच्या बाबत आहे त्याच्यापेक्षा इतर बाबत ती अगदीच बेताची असते असं लक्षात येतं. मी वाचलेलं होतं की श्रीराम लागूंचा लेख होता की ते नास्तिक का बनले असा त्यांचा लेख होता. तो असा होता की या निंबाळकर याच्यापाशी नगरकर तालमीपाशी एक भाजीवाला फळवाला बसत असे आणि एके दिवशी तो तिथं पांडुरंगाचं एक मंदिर आहे त्याची पूजा करत असे, भक्ती करत असे आणि एके दिवशी एका गाडीनी येऊन त्याला उडवला आणि तो गेला. तेव्हा मला असं वाटलं की ईश्वर नसला पाहिजे असं ते म्हणाले. हा एवढा भक्त होता तर याला ईश्वराने वाचवायला पाहिजे होता आणि तेव्हापासून मी नास्तिक झालो असं ते म्हणाले. कशाचा कशाशी संबंध आहे? आर्य समाजाची स्थापना जेव्हा झाली तेव्हा कोणी केली? दयानंद सरस्वतींनी. कलकत्त्यातलं जुनं संस्कारित असं ब्राह्मणांचं घर देवखोली, रात्रभर लावलेली समयी दिवा आणि एके दिवशी त्यांनी येऊन पाहिलं तर दिवा नाही असं त्यांना लक्षात आलं. काय झालं म्हणून त्यांनी पाहिलं तर वात एका बाजूला पडलेली, तेल एका बाजूला पडलेलं, देव इतस्तत झालेले आणि दोन उंदीर तिथून पळून गेले. तेलाच्या वासाने उंदीर येतात. तर त्यांच्या असं मनात आलं की जो देव स्वतःचं रक्षण करू शकत नाही, उंदीर ज्याला इकडे तिकडे पाडू शकतात तसा देव नसला पाहिजे. झाले अश्रद्ध, झाले अनास्तिक, झाले. त्यांनी वेगळा एक आर्य समाजाची स्थापना केली. आहे कशाचा कशाशी संबंध? म्हणून बुद्धीचा म्हणजे तसा स्वबुद्धीचा अहंकाराने अज्ञानाचं पडळ एखादं शास्त्र न समजून घेण्याची वृत्ती निर्माण होणं हा अहंकार असतो. जर समजून घेतलं नाही तर समजणार कसं? आणि दुसरे कोणी असतात ते शास्त्राप्रमाणे न चालता आपल्या मनानी श्रद्धा ठेवणारे. हे जे आपल्या मनानी श्रद्धा ठेवणारे आहेत त्यांची निष्ठा, त्यांचं जे वर्तन आहे ते कशामध्ये मोडतं? सात्विकतेमध्ये मोडतं का राजस का तामस? असा अर्जुनानी प्रश्न विचारला. या प्रश्नाबद्दल अजून आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 हरि। ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडली कवरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। हरि हरि।